आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट यूजी परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडमधील हजारीबाग इथल्या आंतरराज्य संघटित टोळीनं फोडल्याचं उघड. याच प्रकरणी महाराष्ट्रातील लातूर इथं दोन शिक्षकांना अटक. पुन्हा वापरण्यायोग्य पुष्पक अवकाशयानाची तिसरी यशस्वी चाचणी. नव्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाचा आजपासून आरंभ. गृहमंत्र्यांनी पूरसज्जतेचा घेतला आढावा. आणि महिलांच्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर निर्विवाद विजय. आता सविस्तर बातम्या. नीट यूजी परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून तपास सुरू केला आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या तक्रारीवरून हा अहवाल नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथकं तयार केली आहेत आणि पाटणा आणि गोध्रा इथं पाठवली जात आहेत. इथल्या स्थानिक पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नीट यूजी 2024ची परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेनं गेल्या महिन्याच्या 5 तारखेला घेतली होती. या परीक्षेला 23 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते. या परीक्षेदरम्यान काही राज्यांमध्ये काही गैरप्रकाराच्या घटना घडल्याचं सीबीआयच्या अहवालात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालयानं सीबीआयला कथित अनियमिततेच्या संपूर्ण प्रकरणाचा व्यापक तपास करण्याची विनंती केली आहे. यात कट रचणं, फसवणूक, तोतयागिरी, विश्वासभंग आणि उमेदवार संस्था आणि मध्यस्थांकडून पुरावे नष्ट करणं यासह अनियमिततेच्या प्रयत्नांचा समावेश आहे. मंत्रालयानं सीबीआयला परीक्षा आयोजित करण्याशी संबंधित लोकसेवकांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं काल सांगितलं की नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडमधील हजारीबाग इथल्या आंतरराज्य संघटित टोळीनं फोडली होती. या संघटित टोळीतील 13 सदस्यांना विशेष तपास पथकानं अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रश्नपत्रिकांची वाहतूक, साठवण, हस्तांतराच्या मानक कार्यप्रणालीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे ही प्रश्नपत्रिका फुटली. झारखंडमधील हजारीबाग इथल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. तपास संस्थेनं सांगितलं की प्रवेश परीक्षेच्या तारखेपूर्वी पाटणा इथं पोचलेला प्रश्न हा हजारीबागमधील मंडई रोड इथल्या कल्लू चौकातील ओएसएस स्कूलच्या परीक्षा केंद्राचा होता असं विश्लेषणातून एसआयटीला आढळून आलं आहे. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून यातील एक सूत्रधार बलदेव कुमार उर्फ चिंटू याला काल झारखंडमधील देवघर इथून अटक करण्यात आली. एसआयटीनं या प्रकरणातील 15 संशयित उमेदवारांपैकी 4 नीट इच्छुकांचीही चौकशी केली आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालं आहे. नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील उमरखा पठाण या जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांना अटक केली. तसंच इरन्ना कोंगलवार आणि दिल्लीतील गंगाधर नावाचा एक जण अशा चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापित विशेष पथकाद्वारे पुढील तपास केला जात आहे. नीट यूजी परीक्षेतील वाढीव किंवा भरपाईचे गुण मिळालेल्या 1563 उमेदवारांची काल पुन्हा चाचणी घेण्यात आली. 813 उमेदवार पुनर्परीक्षेला हजर झाले तर 750 उमेदवार पुन्हा चाचणीला उपस्थित राहिले नाहीत. छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, मेघालय आणि चंदीगड या राज्यातील 7 केंद्रांवर ही पुनर्परीक्षा घेण्यात आली असं शिक्षण मंत्रालयानं सांगितलं. एनटीएच्या उच्चाधिकार समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार राष्ट्रीय चाचणी संस्थेनं पुन्हा चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. पुनर्परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल गेल्या महिन्याच्या 5 तारखेला झालेल्या परीक्षेत मिळालेल्या वास्तविक गुणांच्या आधारे घोषित केले जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पुन्हा वापरण्यायोग्य असलेलं प्रक्षेपण वाहन पुष्पकची तिसरी आणि अंतिम चाचणी काल यशस्वीरित्या पूर्ण केली. कर्नाटकातील चित्रदुर्ग इथल्या एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर पुष्पक वाहन यशस्वीरित्या उतरवण्यात आलं. आरएलव्ही LE1-03 म्हणजे पुन्हा वापरता येण्याजोगा लॉन्च व्हेईकलचा तिसरा प्रयोग असा याचा अर्थ आहे. अधिक तीव्र वाऱ्याच्या परिस्थितीत स्वतःहून धावपट्टीवर उतरण्याची क्षमता या वाहनानं पुन्हा प्रदर्शित केली आहे. चिनूक हेलिकॉप्टरनं धावपट्टीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर पुष्पकला अवकाशात सोडलं होतं. या प्रयोगामुळे पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या विकासासाठी आवश्यक असलेलं सर्वात महत्वाचं तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या कौशल्याची पुष्टी झाली असल्याचं इस्रोनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. यामुळे प्रक्षेपण खर्चात कपात होईल आणि येत्या काही वर्षात अंतराळ संशोधनास मदत होईल. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी मेहताब यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांना शपथ देतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राज्यसभेचं अधिवेशन गुरुवारी सुरू होणार असून ते 3 जुलै रोजी संपेल. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. देशातील पुराचा धोका कमी करण्यासाठी सर्वसमावेशक आणि दूरगामी धोरण तयार करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला. बैठकीदरम्यान शहा यांनी संबंधित विभागांना सिक्कीम आणि मणिपूरमध्ये नुकत्याच आलेल्या पुराचा तपशीलवार अभ्यास करून गृहमंत्रालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, ईशान्येकडील भागांमध्ये किमान 50 मोठे तलाव बांधले पाहिजेत, जेणेकरून ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी वळवून त्या तलावांमध्ये साठवता येईल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होऊन कृषी सिंचन आणि पर्यटनाला मदत होईल. पूर व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं जारी केलेल्या सूचनांची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन गृहमंत्र्यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं. शहा यांनी हिमनदी तलाव उद्रेकामुळे होणाऱ्या पुराचा सामना करण्याच्या तयारीचाही आढावा घेतला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं पूर आणि पाणी व्यवस्थापनासाठी विविध संस्थांद्वारे प्रदान केलेल्या उपग्रह प्रतिमांचा अधिकाधिक वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची भेट घेतली आणि दिल्लीला अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी हरियाणा सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसाठी हरियाणा सरकारकडून अतिरिक्त पाणी मागण्यासाठी दिल्लीच्या जलमंत्री आतिशी 21 जूनपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडूतील विषारी दारू दुर्घटनेवरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या दुर्घटनेत 56 लोकांचा मृत्यू झाला असून 200 अधिक लोक अजूनही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहेत, परंतु काँग्रेसनं याविरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही. बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या 50 षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवादपणे जिंकली. अव्वल फिरकीपटू अष्टपैलू दीप्ती शर्मानं 27 धावात 2 बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 215 धावांपर्यंत रोखलं आणि त्यानंतर भरात असलेल्या स्मृती मंधानानं केवळ 83 चेंडूत 90 धावा करून संघाला तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये भारत आज सुपर 8 ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सेंट लुसिया इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना खेळला जाईल. T20 सामन्यांमध्ये मागील 31 प्रमुख लढतींमध्ये भारतानं 19 विजयांसह आघाडी राखली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नीट यूजी परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक माहिती अहवाल नोंदवला. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका झारखंडमधील हजारीबाग इथल्या आंतरराज्य संघटित टोळीनं फोडल्याचं उघड. याच प्रकरणी महाराष्ट्रातील लातूर इथं 2 शिक्षकांना अटक. पुन्हा वापरण्यायोग्य पुष्पक अवकाशयानाची 3री यशस्वी चाचणी. नव्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाचा आजपासून आरंभ. गृहमंत्र्यांनी पूरसज्जतेचा घेतला आढावा. आणि महिलांच्या 50 षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर निर्विवाद विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.